योहानाचे शुभवर्तमान याचा 20वा अध्याय. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मग्दाली या नगराची मरिया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढले आहे असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीती होती त्या दुसऱ्या शिष्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून काढून नेले आणि त्यास कोठे ठेवले हे आम्हास माहीत नाही. म्हणून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जावयास निघाले. तेव्हा ते दोघे जण बाहेर जावत धावत गेले, पण तो दुसरा शिष्य पेत्राच्या पुढे धावत गेला व कबरेजवळ प्रथम पोहोचला. त्याने उणवून आत डोकावले आणि त्यास तागाची वस्त्रे पडलेली दिसली, पण तो आत गेला नाही. शिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला व तो कबरेस शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो त्या तागाच्या वस्त्राजवळ नव्हे तर वेगळ्या एकीकडे गुंडाळून ठेवलेला होता. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला, कारण त्याने मरण पावलेल्यातून पुन्हा उठावे हे अवश्य आहे हा शास्त्रलेख त्यांना अजून कळला नव्हता. मग ते शिष्य पुन्हा आपल्या घरी गेले. पण इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि ती रडता रडता तिने उणून कबरेत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर आधी ठेवले होते तेथे ते शुभ्र वस्त्र परिधान केलेले दोन देवदूत एक डोक्याकडील बाजूस आणि एक पायाकडील बाजूस बसलेले दिसले आणि ते तिला म्हणाले, मुली तू का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्यास कोठे ठेवले हे मला माहीत नाही. असे बोलून ती मागे वळली आणि तो तिला येशू उभा असलेला दिसला, पण तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, मुली तू का रडतेस? तू कोणाला शोधतेस? तो माळी आहे असे समजून त्यास म्हणाली, साहेब तू त्यास तेथून नेले असेल तर कोठे ठेवलेस ते मला सांग, म्हणजे मी त्यास घेऊन जाईन. येशूने तिला म्हटले, मरिये. ती वळून त्यास इब्रू भाषेत म्हणाली, रब्बुनी, म्हणजे गुरुजी. येशूने तिला म्हटले, मला शिवू नकोस, कारण मी अजून पित्याकडे वर गेलो नाही, तर माझ्या बांधवाकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता माझा देव आणि तुमचा देव आहे त्याच्याकडे मी वर जातो. मग्दलीया नगराची मरिया गेली आणि आपण प्रभूला पाहिल्याचे आणि त्याने आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळविले. त्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी शिष्य जेथे जमले होते तेथील दरवाजे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असतात. येशू आत आला व मध्यभागी उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. आणि हे बोलल्यावर त्यांनी त्यांना आपले हात आणि कूस दाखवली आणि शिष्यांनी प्रभूला बघितले तेव्हा ते आनंदित झाले. तेव्हा येशू त्यांना पुन्हा म्हणाला, तुम्हास शांती असो, जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हास पाठवतो. एवढे बोलल्यावर त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि तो त्यांना म्हणाला, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापाची तुम्ही क्षमा करता त्याची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही ठेवता ती तशीच ठेवलेली आहे. येशू आला तेव्हा बारातील एक ज्याला दिदुम म्हणत तो थोमा त्यांच्या बरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्यास सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मी त्याच्या हातात खिळ्याची खून बघितल्याशिवाय, खिळ्याच्या जागी माझे बोट घातल्याशिवाय आणि त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय मी विश्वास ठेवणारच नाही. आणि पुन्हा 8 दिवसांनी त्याचे शिष्य घरात होते आणि थोमा त्यांच्या बरोबर होता. आणि दरवाजे बंद असताना येशू आला व मध्यभागी उभा राहिला आणि म्हणाला, तुम्हास शांती असो. मग तो थोमाला म्हणाला, तुझे बोट पुढे कर आणि माझे हात बघ. तुझा हात पुढे कर आणि माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन होऊ नकोस, पण विश्वास ठेवणारा हो. आणि थोमाने त्यास म्हटले, माझा प्रभू आणि माझ्या देवा. येशूने त्यास म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पहिल्या वाचून विश्वास ठेवणारे आहे ते धन्य. आणि या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यासमोर केली, पण ही ह्यासाठी लिहिली आहेत की येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि तुम्ही विश्वास ठेवल्याने तुम्हास त्याच्या नावात जीवन मिळावे.